आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषी पंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर असं म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या. जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल, असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगणसिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला, यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये पगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी, जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जूनपर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.